नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. युवकांना सक्षम बनवून त्यांना रोजगार देण्यासाठी आयोजित मेळाव्यांद्वारे विकसित भारत निर्माण करण्याप्रती केंद्र सरकारची कटिबद्धता अधोरेखित होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते 16व्या रोजगार मेळाव्याचं दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातील 47 शहरांमध्ये आज एकाच वेळी उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. भारताची लोकशाही आणि लोकसंख्या ही ताकद आज जगासमोर आदर्श असल्याचं पंतप्रधान म्हणाले. नियुक्तीपत्र मिळालेल्या तरुणांना केंद्र सरकारनं कायमस्वरूपी नोकऱ्या प्रदान केल्या असून त्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या श्रंखलेत नागपूरच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या वतीनं उत्तर नागपूर इथल्या मंगल मंडप इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध विभागांमधून निवडलेल्या एकूण 149 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. शासकीय नोकरी ही चांगली समाजसेवा आणि देशसेवा करण्याची संधी समजून कर्तव्य पार पाडावं आणि यशस्वी व्हावं असं आवाहन गडकरी यांनी यावेळी नवनियुक्तांना केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. प्रत्येक भारतीयाला या सन्मानाचा अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. या किल्ल्यांना भेट देऊन मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहास जाणून घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रेतल्या 6,639 यात्रेकरूंची 11वी तुकडी आज सकाळी भगवतीनगर यात्रेनिवास बेस कॅम्प इथून रवाना झाली. 275 वाहनांमधून प्रवास करणारे सर्व यात्रेकलू बालटाल आणि पहलगाम बेस कॅम्पमध्ये पोहोचतील. या दोन्ही छावण्यांमधून यात्रेकरू अमरनाथ गुहेकडे आपला प्रवास सुरु करतील. दरम्यान काल 18,010 यात्रेकरूंनी अमरनाथांचं दर्शन घेतलं. यासह दर्शन घेणाऱ्या यात्रेकरूंची संख्या 1,63,000 पोहोचली आहे. आषाढी यात्रेनिमित्त 5,200 जादा बसेसच्या माध्यमातून एसटीनं 21,500 फेऱ्यांद्वारे तब्बल 9,71,683 भाविक प्रवाशांची सुरक्षित नेआण केली आणि त्यांना विठ्ठलाचं दर्शन घडवलं आहे. या सेवेतून एसटीला 35,87,61,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. महामंडळानं मागील वर्षीपेक्षा यंदा 6,96,03,000 रुपयांनी जास्त उत्पन्न मिळवलं. चांगलं उत्पन्न आणून लाखो भाविकांना सुखरूप देवदर्शन घडवून आणणारे हजारो चालक वाहक यांत्रिकी कर्मचारी पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांचं मंत्री नाईक यांनी अभिनंदन केलं. दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्यास श्रद्धांजली म्हणून इटलीतील मोंटोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचं काल अनावरण करण्यात आलं. या भावनिक समारंभात इटालियन लष्करी बँडनं भारत आणि इटलीच्या राष्ट्रगीतांचं सादरीकरण केलं. भंडारा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला. त्यामुळे सातही तालुक्यातील तब्बल 4,936 हेक्टरमधील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. भंडारा जिल्हा प्रशासनानं पीक नुकसानीचा प्राथमिक पंचनामा करून सुधारित अहवाल जाहीर केला आहे. बुलडाणा जिल्ह्यात अतिसाराच्या साथीमुळे आतापर्यंत जवळपास 50 अधिक नागरिक बाधित झाल्याचं वृत्त आहे. जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील माटरगाव इथं दूषित झालेलं पिण्याचं पाणी पिल्यामुळे नागरिकांना पोटदुखी मळमळ उलट्या जुलाबचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीनं आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशीचा खेळ आज दुपारी 3:30 सुरू होईल. भारत पहिल्या डावात 3:145 या धावसंख्येवरून आपला खेळ सुरू करेल. कालच्या खेळाच्या शेवटी KL राहुल 53 आणि ऋषभ पंत 19 धावांवर खेळत होते. भारत 242 धावांनी पिछाडीवर असून इंग्लंडनं आपल्या पहिल्या डावात 387 धावा केल्या आहेत. पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत संयुक्तपणे ICC पुरुष T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. या विश्वचषक स्पर्धेसाठी इटलीनं प्रथमच पात्रता मिळवली आहे. नेदरलँड्सनंही या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. स्वित्झर्लंडमधील हेग इथं काल नेदरलँड्सकडून 9 विकेट्सनं पराभूत होऊनही इटलीनं या स्पर्धेत पात्रता मिळवली. या विश्वचषक स्पर्धेसाठी आतापर्यंत 15 संघ पात्र ठरले आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.